सर्व माता पिता, बंधु भगिनी आणि मित्र मैत्रिणींना, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। अंतःकरणाच्या तळापासून कायमच आहेत, पण आजचा विषय लक्षात घेता त्या शुभेच्छा नेहमीपेक्षाही जास्त N+1 अशा व्यक्त करायला हव्यात, अशा शुभेच्छांची गरज आहे। अणुविज्ञान विध्वंस की ऊर्जा निर्मिती, कारण एका बाजूला पर्यावरणाच्या नाशामुळे जशी सारी मानवता संपूर्ण विध्वंसाच्या उंबरठ्यावर उभी आहे, तशी आणि त्या पर्यावरणाने तो विध्वंस करण्याच्या आधीच बहुधा कोणाचं तरी डोकं फिरून किंवा कोणीतरी आपापलं बटन दाबलं म्हणून किंवा कोणाकडून तरी काहीतरी चुका झाल्या म्हणून किंवा कोणाच्या तरी डोक्यातल्या धर्मांधतेमुळे त्यांनी अण्वस्त्र पळवून घडवला कुठेतरी स्फोट म्हणून पर्यावरणाच्या नाशाने विश्व उद्ध्वस्त व्हायला थांबावे लागणार नाही। अणुबॉम्बच्या स्फोटांच्यामुळेच विश्व उद्ध्वस्त होऊ शकतं अशा व्यावहारिक शक्यतांमध्ये आपण जगतो आहोत। म्हणून सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा N+1। शिवाय अण्वस्त्रांवर बोलण्याच्या दिवसाचा आपोआप जुळून आला मुहूर्त महाशिवरात्रीचा। आपल्या भारतीय विचारामध्ये शिव हा त्याच्या चांगल्या रूपामध्ये शुभंकर शक्ती पण आहे, अणु ऊर्जेप्रमाणे। कोळसा आणि तेल ही सध्याची ऊर्जेची मुख्य साधने आहेत, दोन्हीमुळे भयंकर प्रदूषण होतं, ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात, त्यांनी पृथ्वीभोवतीचं जे ओझॉनचं आवरण आहे संरक्षणाचं ते नष्ट होतं, सारी मानवजात सारी सजीवसृष्टी नष्ट व्हायची शक्यता आहे। तेव्हा कोळसा आणि तेल याला काही ऊर्जेचं पर्यायी साधन हवं असेल तर अजून अनेक गोष्टींवर संशोधन चालू आहे, काहींमध्ये भविष्यकाळाचं हे आश्वासन पण आहे, पण ते लागेल तेव्हा लागेल। आत्ताच्या चित्रामध्ये उपलब्ध लेसर इव्हिल अणु ऊर्जा ही आहे, जणू ते त्या शिवाचं एक रूप आहे सांकेतिक, की तिच्या शुभंकर स्वरूपामध्ये ते आपल्याला ह्या पर्यावरणाच्या नाशापासून थांबवेल। आणि निदान जी गॅप हवी आहे की नवं संशोधन होऊन शून्य प्रदूषण करणारा ऊर्जेचा अक्षय स्रोत मिळेपर्यंत च्या काळामध्ये तरी ही ऊर्जा अणु ऊर्जा जगाला टिकवेल। पण तेच जर हाताबाहेर गेलं, देशादेशांची अण्वस्त्र स्पर्धा हाताबाहेर गेली, अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात पडली, हे काही होण्याकरताही थांबावं लागणार नाही, चुकून काही घडले चुकून आहेत। सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।